नमस्कार, मी रश्मी बाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्य सरकारनं सुरू केलेल्या योजना सुरूच राहतील आणि दिलेली आश्वासनं पूर्ण करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचं राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केलं. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. संसद भवन परिसरात आज सकाळी भाजपा आणि काँग्रेस खासदारांनी परस्परांविरोधी निदर्शनं केली. यावेळी धक्काबुक्की होऊन भाजपाचे प्रताप सरंगी आणि मुकेश राजपूत जखमी झाले. आपल्याला राहुल गांधी यांचा धक्का लागल्याचा आरोप सरंगी यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. सकाळी लिलाव सुरू होताच लासलगाव बाजार समितीत कांद्याला कमीत कमी 800 ते जास्तीत जास्त 2900 रुपये दर मिळाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. ठाणे जिल्ह्यात 23 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान आरोग्य विभाग राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत क्षयरुग्ण शोध मोहीम राबवणार आहे. ग्रामीण भागात ही मोहीम राबवण्यासाठी आशा सेविकांमार्फत योग्य नियोजन करावं असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज 964 अंकांची घसरण झाली आणि तो 79,218 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 247 अंकांची घसरण नोंदवत 23,951 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.